ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीभगवानुवाच अनाश्रितः कर्म फलं कार्यं कर्म करोत्यः स संन्यासी च योगी च न निरग्रं न जात्रयः यं संन्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव न ह्य संन्यस्तसंकल्पो योगी भवति कश्चन आरुरुक्षो मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैवा शमः कारणमुच्यते यदा इनेन्द्रियार्थेषु न कर्म स्वनुषज्यते सर्वसङ्कल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मनाजितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् चिरात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समायदः शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानावमानयोः ज्ञानविज्ञानदृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टात्मकाञ्चनः सुहृन्मित्रादिदासीनमध्यस्तद्वेषबन्धुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते योगी युञ्जित सततमात्मानं रहसि स्थितः एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रिया उपविश्यासने युज्यात् योगमात्मविशुद्धे समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् प्रशान्तात्मा विगतभिर्ब्रह्मचारिव्रते स्थितः मनः संयम्यमच्चित्तो युक्त आसीतमत्तरः युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शान्त्यं निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति नात्यश्चन तस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्रदः न चातिः स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव जार्तिन युक्ताहारविहारस्य युक्तज्येष्ठस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः यदा विनियतं चित्तमात्मन्येव अवतिष्ठते निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा यथा दीपो निवातस्थो निङ्गते सोममास्मृता योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि दृश्यति सुखमात्यन्तिकं यत्तद्बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणाभिजाल्युते तं विद्याद्दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितं स निश्चयेन योक्तव्यो योगो अनिर्विण्णचेतसा सङ्कल्पप्रभवान् कामां त्यक्त्वा सर्वानशेषतः मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः शनैः शनैरुपरमेद्बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत् यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् ततस्ततो नियम्यैतदात्मन्येवशन्नयेत् प्रशान्तमनसं क्षीणं योगिनं सुखमुत्तमम् उपैति शान्तरजसं ब्रह्मोत्तमकल्मषं युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते। ആത്മോപമ്യേന സർവത്ര സമം പശ്യതി അർജുന സുഖം വായതി വാ ദുഃഖം സയോഗി പരമോ മത. അർജുന ഉവാച, യോയം യോഗസ്തയാ പ്രോക്തഃ സാമ്യേന മധുസൂദന ഏതസ്യാഹം ന പശ്യാമി ചഞ്ചലത്വാസ്ഥിതിം സ്ഥിരാം. ചഞ്ചലം ഹി മനഃ കൃഷ്ണ പ്രമാതി ബലവദ്ദൃഢം തസ്യാഹം നിഗ്രഹം മന്യേ വായോരിവ സുദുഷ്കരം. ശ്രീ ഭഗവാനുവാച, അസംശയം മഹാബാഹോ മനോ ദുർനിഗ്രഹം ചലം അഭ്യാസേന തു കൗന്തേയ വൈരാഗ്യേണ ച ഗൃഹ്യതി അസംയതാത്മനാ യോഗോ ദുഷ്പ്രാപ ഇതി മേ മതി വശ്യാത്മനാ തു യതതാ ശക്യോ വാപ്തുമുപായതഃ. അർജുന ഉവാച, അയതി ശ്രദ്ധയോപേതോ യോഗാച്ചലിതമാനസ അപ്രാപ്യയോഗം സിദ്ധിം കാംകൃതിം കൃഷ്ണ ഗച്ഛതി കച്ചിന്നോഭയവിദ്രഷ്ടശ്ചിന്നാഭ്രമിവ നശ്യതി അപ്രതിഷ്ഠോ മഹാബാഹോ വിമൂഢോ ബ്രഹ്മണ പതി. ഏതന്മേ സംശയം കൃഷ്ണാച്ഛേത്തുമർഹ്യസശേഷത തുടന്യ സംശയസ്യാസ്യച്ഛേത്താനഹിവപദ്യതെ. ശ്രീ ഭഗവാനുവാച, പാർത്ഥനൈവേഹനാമുത്രാവിനാശസ്തസ്യ വിദ്യതെ നഹി കല്യാണകൃത് കശ്ചിത് ദുർഗതിം താത ഗച്ഛതി പ്രാപ്യ പുണ്യകൃതാം ലോകാനുഷിത്വാ ശാശതി സ്തമാഃ ശുചീനാം ശ്രീമതാം ഗേഹേ യോഗഭ്രഷ്ടോ വിജായതെ അഥവാ യോഗിനാമേവ കുലേ ഭവതി ധീമതാം ഏതദ്ധി ദുർലഭതരം ലോകേ ജന്മയദീദൃശം തത്ര തം ബുദ്ധി സംയോഗം ലഭത്തെ പൗരദേഹേകം യതത്തെ ചതോ ഭൂയഃ സംസിദ്ധോ ഗുരുനന്ദന പൂർവാഭ്യാസേന തേനൈവ ക്രിയത്തെ ഹ്യവശോപി സഹ ജിജ്ഞാസുരപി യോഗസ്യ ശബ്ദബ്രഹ്മാദി വർത്തതി. പ്രയത്നാദ്യതമാനസ്തു യോഗീ സംശുദ്ധ ഗൽഭിഷ അനേക ജന്മ സംസിദ്ധസ്തതോ യാതി പരാം ഗതി. തപസ്വിഭ്യോധികോ യോഗീ ജ്ഞാനിഭ്യോ വിമതോധിക കർമ്മിഭ്യശ്ചാധികോ യോഗീ തസ്മാത് യോഗീഹ വാർജുന. യോഗിനാമപി സർവേഷാം അദ്വതേനാന്തരാത്മന ശ്രദ്ധാവാൻ ഭജതേയോ മാം സമേയുക്തതമോ മതഃ. ഓം തത്സദിതി ശ്രീമദ് ഭഗവദ്ഗീതാസൂപനിഷത്സു ബ്രഹ്മവിദ്യായാം യോഗശാസ്ത്രേ ശ്രീകൃഷ്ണാർജുന സംവാദേ ധ്യാനയോഗോ നാമ ഷഷ്ഠോധ്യായഃ.